यहेस्केल अध्याय 46. प्रभु परमेश्वर असे म्हणतो, आतल्या अंगणाच्या पूर्वेकडचे दार कामाच्या 6 दिवसात बंद असेल, पण शबात व चंद्रदर्शन या दिवशी ते उघडले जाईल. अधिपती त्या द्वाराच्या द्वारमांडपाच्या वाटेने बाहेरून आत येईल आणि तो द्वाराच्या खांबाजवळ उभा राहील. तो याजक त्याचे होमार्पण व शांतार्पण करील. मग त्याने दाराच्या उंबरठ्यावरून परमेश्वरास दंडवत घालून बाहेर जावे, पण द्वार संध्याकाळपर्यंत बंद केले जाणार नाही. देशातील लोकांनी शब्बात व नवचंद्रदिनी या दोन दिवशी दारातूनच परमेश्वराची उपासना करावी. शब्बात दिवशी अधिपतीने परमेश्वरास जे अर्पण करायचे ते 6 निर्दोष कोकरे व निर्दोष मेंढा यांचे होमार्पण असे करावे. त्याने मेंढ्यासाठी 1 एफा अन्न अर्पण करावे व कोकऱ्यासाठी जसे त्याची देण्याची इच्छा आहे तसे त्यांनी अन्न अर्पण द्यावे आणि प्रत्येक एफाबरोबर 1 हिनभर तेल अर्पावे. नवचंद्र दिनी त्याने 1 निर्दोष घोरा, 6 निर्दोष खोकरे व 1 निर्दोष मेंढा अर्पण करावा. त्याने बैलासाठी व मेंढ्यासाठी प्रत्येकी 1 एफा अन्न अर्पण सिद्ध करावे. एका कोकऱ्यासाठी त्याच्या इच्छेप्रमाणे त्याने द्यावे आणि प्रत्येक एफाबरोबर 1 हिनभर तेल अर्पावे. जेव्हा अधिपती दरवाजा व देवडीच्या मार्गाने आत प्रवेश करील तेव्हा त्यांनी त्याच मार्गाने बाहेर जावे. पण देशातले लोक नेमलेल्या सणाच्या दिवसात परमेश्वरासमोर येतील, त्यावेळी उत्तरेकडच्या दारातून आत आलेल्याने दक्षिणेकडील दारातून बाहेर जावे व दक्षिणेकडच्या दारातून आत आलेल्याने उत्तरेच्या दारातून बाहेर जावे. कुणी आलेल्या दारानेच बाहेर जाऊ नये, तर सरळ पुढे बाहेर जावे. आणि ते प्रवेश करीत असता अधिपती त्यांच्यामध्ये आत जाईल. ते बाहेर जात असता त्याने त्यांच्याबरोबर बाहेर जावे. सणाच्या आणि उत्सवाच्या दिवशी एका गोऱ्यामागे 1 एफा अन्न अर्पण व 1 एळक्यामागे अन्न अर्पण करावे. 1 कोकऱ्यामागे जी काही त्याची देण्याची इच्छा असेल तसे करावे आणि यफासाठी 1 हिनभर तेल द्यावे. जेव्हा अधिपती परमेश्वरासाठी स्वसंतोषाचे अर्पण म्हणून होमबली व शांतार्पणे करील तेव्हा पूर्वीचे दार त्याच्यासाठी उघडावे. मग शबाताच्या दिवसाप्रमाणे त्याने होमार्पणे व शांतार्पणे करावी. मग त्याने बाहेर जावे आणि तो बाहेर गेल्यावर दार बंद करावे. परमेश्वरास रोज होमार्पण करण्यासाठी तू 1 वर्षाचे निर्दोष असे कोकरू द्यावे. तू दररोज सकाळी हे करावे आणि दररोज सकाळी त्याबरोबर तुम्ही अन्न अर्पण द्यावे. गव्हाचे पीठ यफाचा 1/6 भाग व ते नरम करण्यासाठी हिनाचा 1/3 भाग तेल असे अन्न अर्पण परमेश्वरास करावे. हा सर्व काळचा विधी सतत चालवायचा आहे. याप्रमाणे ते रोज सकाळी निरंतराच्या होमार्पणासाठी कोकरू अन्न अर्पण व तेल रोज सकाळी सिद्ध करतील. प्रभू परमेश्वर असे म्हणतो, जर अधिपतीने आपल्या मुलांपैकी एकाला काही इनाम दिले तर ते त्याच्या वतनातले असल्यामुळे त्याच्या मुलाचे होईल, ते त्याचे वतन आहे. पण त्याने जर आपल्या वतनाचा काही भाग आपल्या एखाद्या सेवकाला दिला तर स्वातंत्र्याच्या वर्षापर्यंत तो त्यास सेवकाचा होईल. मग तो अधिपतीकडे परत जाईल, त्याचे वतन त्याच्या मुलासच मिळेल. आणि अधिपतीच्या लोकांचे कोणतेही वतन घेऊन त्यास घालवून देऊ नये. त्याने आपल्या मालकीच्या जमिनीचा काही भाग आपल्या मुलांना देवा, म्हणजे माझ्या लोकांपैकी प्रत्येक मनुष्य आपापल्या वतनातून विखरला जाऊ नये. मग त्या मनुष्याने मला दाराच्या जवळून पलीकडे नेले. उत्तरेकडे तोंड असलेल्या याचकाच्या पवित्र खोल्याकडे त्याने मला नेले आणि पहा, तेथे अगदी पश्चिमेकडे 1 जागा दिसली. तो मला म्हणाला, येथे याजक दोषार्पणे व पापार्पणे शिजवतील. ज्यात ते अनर्पण भासतील ते हेच आहे, यासाठी की लोकास पवित्र करायला त्यांनी ती अर्पणे घेऊन बाहेरच्या अंगणात जाऊ नये. मग मला त्याने बाहेरच्या अंगणात आणले आणि त्याने मला अंगणाच्या 4 कोपऱ्यात नेले आणि पहा, अंगणाच्या प्रत्येक कोपऱ्यात 1 अंगण होते. अंगणाच्या 4 कोपऱ्यात 40 हात लांब व 30 हात रुंदीची आवारे होती. 4 कोपरे सारख्याच मापाचे होते. त्यामध्ये 4 इंच भोवताली दगडाची भिंत होती. त्या भिंतीत दगडाच्या रांगाखाली स्वयंपाकासाठी जागा केलेली होती. तो मनुष्य मला म्हणाला, या पाकशाला आहेत, त्यामध्ये येथे मंदिराचे सेवक लोकाकडचा यज्ञ शिजवतील.